येशून म्हटलं, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याशिवाय कोणीही पित्याजवळ जाऊ शकत नाही। जुन्या काळात कोणीही साधारण माणूस देवाच्या समोर दोस्तापरम्यानं बोलू चालू शकत नव्हता। माणूस पापी होता आणि देव पवित्र। तिथी एक आडवी मोठी भिंत होती जिथी लोक जात येत होते। एक मनुष्य पुजारीच निवडला होता माणूस आणि देवाच्या मध्ये जायसाठी। बलिदान आणि विधीच्या नंतर वर्षातून एक डावच लोकांसाठी त्याला जायची परवानगी होती वेदीसमोर। पण हे बलिदान पापाले दूर करू शकत नव्हतं आणि पुजारी स्वतः पण पवित्र आणि निर्दोष नव्हता। म्हणून लोकांसमोर स्पष्ट मार्ग नव्हता देवासमोर जायला। लोकांना नेहमी देवाला हाका मारल्या। जोपर्यंत जिवंत देव त्याला भेटत नाही तोवर लोक समाधानी नव्हते। हे बरं झालं असतं जर देव मला भेटला असता, हे त्याची प्रार्थना होती। मोठ्या पडद्याप्रमाणे पाप देवाच्या आणि माणसाच्या मनात होतं। देवानं लोकांची प्रार्थना ऐकली आणि आपल्या पुत्राले त्याच्यासाठी बलिदान व्हायले या जगात पाठवलं। देवाच्यासाठी आमच्या बाजूनं येशू हा मुख्य पुजारी बनला। तो स्वतः देव असून आमच्यासाठी माणूस बनला। देवाच्या आणि माणसाच्या मंधात जो पापाचा पर्दा होता, ज्यानं देवाले व माणसाले अलग अलग केलं होतं, तो येशूनं दूर केला। आमच्या पापाच्या बदल त्यानं दुःख सोसल्यावर त्यानं मोठ्यानं कल्ला करून पूर्ण झालं आणि मग त्यानं आपला जीव सोडून दिला। एक मोठा भूकंप झाला आणि मंदिरात जो माणसाच्या आणि देवाच्या मंधात पडदा होता तो वरपासून खालपर्यंत फाटत आला। येशूनं ते सर्व काही केलं जे माणसासाठी आवश्यक होतं। ते एका वेळेस केलं। जे भीत माणसाच्या व देवाच्या आळवी होती ते भीत नेहमीसाठी नाश केली, पाळून टाकली, जमीन दोष केली। येशू मरण पावल्यावर त्याला कबरीत पुरून टाकलं। तिसऱ्या दिवशी तो कबरीतून जिवंत उठून बाहेर आला आणि त्याच्या चेल्याच्या डोळ्या देखत देव त्याला वर स्वर्गात घेऊन गेला। तो आपल्या बापाच्या सहवासात चालला गेला। तिथून तो आमच्यासाठी भिंती करते। येशूच्या बलिदानाच्या कडून आम्ही सारेजण देवाच्या पुढे शिदे जाऊ शकतो, जे येशूच्या रक्तामुळे शक्य झालं। आता आम्हाला कोण्या याजकाची किंवा पुजाऱ्याची गरज उरली नाही। देवाच्या व आमच्यामध्ये मध्यस्थ म्हणून देव म्हणते, आता यामुळे मी तुमच्या पापाची आठवण काढणार नाही। जेव्हा आम्ही येशूला आमचा तारणकर्ता मध्यस्थ म्हणून भरोसा करतो, तेव्हा ज्या दंडाचे आम्ही हकदार आहो त्यापासून आम्ही वाचतो आणि मग आम्ही देवाच्या योग्य बनतो, त्याचे आवडते बनतो। मग कधी देव आमच्या पापाची आणि अपराधाची आठवण करत नाही। मग त्याच्या जीवनाची शक्ती आमच्या मनात राहून ही शक्ती आम्हाला पाप आणि अपराधापासून दूर ठेवते। आम्ही देवावर भरोसा करतो की नाही? तो आपला देव परमेश्वर आहे, तोच फक्त आम्हाला वाचू शकते। येशूच्या द्वारे परमेश्वर देवाजवळ या। जसा मित्र मित्रासंग बोलते तसं त्याच्या संघ बोला। कोणीही त्याच्याजवळ येऊ शकते, परमेश्वर देवाचं वचन म्हणते। कारण की देव एकच आहे, देव माणूस याच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे येशू। जो मनुष्य आहे ज्याने स्वतःला पापाच्या बलीत किंमत म्हणून त्याचं रगत वाहिलं, त्याची साक्ष वेळेवर दिली।